नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आसामांतल्या सिलचाराक भेट दिवन 23,550 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांची बुनयाद घालतले. घरमंत्री अमित शाह आयज पंजाबातल्या मोगा जिल्ह्यांत रॅलींत उलोवप करतले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी गुंतवणूक, उत्पादन आनी संवसारीक बाजारपेठे खातीर भारत एक आकर्षक गंतव्य जावपाक लागला अशें सांगलें. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यार आसतले. आता पुराय खबरो. अस्तंत आशियांतल्या संघर्षाक लागून हॉर्मुझ समुद्र धुनी बंद जाल्ल्यान संवसारीक उर्जेची पुरवण खंडीत जाल्या. पूण भारताची कच्च्या तेलाची परिस्थिती सुरक्षीत आसा आनी आयात स्तोत्रांत विविधताय आयिल्ल्यान पेट्रोल आनी डिझलाचो उणाव दिसना. सरकारान सैमीक वायू आनी एलपीजी उत्पादनात 28% वाढ केल्या आनी देशांतल्या पुरवणीक प्राधान्य दिला. संवसारीक दर वाढले तरी देशांतले दर नियंत्रणात दवरल्यात आनी गरिबांची राखण करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा अशे मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले.
Crude supply position is secure. There is no shortage of petrol, diesel, kerosene, ATF or fuel oil. The availability of petrol, diesel, aviation, turbine fuel, kerosene and fuel oil is fully assured.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आसामातल्या सिलचाराक भेट दिवन 23,550 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांची बुनयाद घालतले. प्रधानमंत्री आयज सिलचाराच्या अंबिकापुरांत 3 प्रकल्पा खातीर भूमिपूजन करतले. 22,864 कोटी रुपया अदमासीत खर्चाचो सिलचार हायस्पीड कॉरिडोर, सुमार 565 कोटी रुपयाच्या अदमासांत खर्चाचो सिलचार टाऊन फ्लायओव्हर आनी 122 कोटी रुपया अदमासीत खर्चाचो शेतकी महाविद्यालयाचो आस्पाव जाता. प्रधानमंत्रीचे भेटी उपरांत मुख्यमंत्री डॉ हिमंत विश्व शर्मा श्रीकोना हांगा बरकांतल्या लोकां खातीर बांदिल्ल्या सचिवालयाचे उक्तावण करतले. ते उपरांत मिठापानी हांगा आसाम सरकाराच्या शार आनी घरा खात्याच्या अधिवेशन केंद्राचे उक्तावण मुख्यमंत्री करतले. दर दिसा 25,000 रेल्वे गाडयो रेल्वे नेटवर्काचेर धावता. एकंदर 77% रेल्वे गाडयो वेळार पावतात अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. राज्यसभेतल्या एका प्रस्नाक जाप दितना मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला की थारायिल्ल्या वेळा मर्यादे भितर येवपी गाडयांच्या टक्केवारीन वाढ करपा खातीर रेल्वेन आपल्या व्हड नेटवर्काची कार्यक्षमताय वाढोवपा खातीर जायत्यो रणनीती आपणायल्यात अशें मंत्री वैष्णव हांणी सांगले.
आज करीब 25,000 गाड़ियां डेली चलती है रेलवे के नेटवर्क पे. फिर भी वी आर एबल टू नाउ अचीव 24 डिविजन्स ऐसे हैं जिसमें 90% से अधिक पंक्चुअलिटी आ चुकी है और 43 डिविजन्स हैं जिसमें 80% से अधिक है. 8 डिविजन्स हैं जिसमें 95% से अधिक पंक्चुअलिटी आ चुकी है. मदुरई डिविजन, जोधपुर डिविजन, हुबली डिविजन, भावनगर, कोटा, अजित नगर, रतलाम और अजमेर.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भाजपा फुडारपणाखाला एनडीए सरकार शेतकारांच्या कल्याणा खातीर समर्पित आसा, तांची येणावळ वाढोवपा खातीर आनी देशातल्या शेतकी क्षेत्रांत आधुनीक करपाच्या उपक्रमांक तांणी प्राधान्य दिला. पीएम किसान येवजणेचो 22वो हप्तो देशभरांतल्या 9.32 कोटी वयर शेतकारांक जारी केल्या उपरांत गुवाहाटीत भौशीक बसकेन उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी फाटल्या 11 वर्सांत भाजपा फुडारपणाखाला एनडीए सरकारान शेतकाराचे उत्पन्न वाढोवपा खातीर जायती पावलां उबारल्यांत अशें सांगलां. एनडीए सरकाराखाला आसाम आनी हेर ईशान्य राज्यां खातीर आदर्श थारता अशें तांणी उजवाडाक हाडलें. ह्या निमतान प्रधानमंत्र्यांनी भूमिपूजन करून उक्तावण केलें आनी सुमार 19,680 कोटी रुपयाचे साबार उदरगत प्रकल्प राष्ट्राक समर्पित केले. ऑयल इंडिया लिमिटेडाच्या नुमालीगड सिलिगुरी उत्पादन पायपलायनाचो प्रकल्प तांणी राष्ट्राक समर्पित केलो. घरमंत्री अमित शाह आयज पंजाबातल्या मोगा जिल्ह्यांत रॅलींत उलोवप करतले. ते दनपरा किल्ली चहलान ह्या गांवांत पावून रॅलींत उलोवप करतले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू आनी राज्य भाजपाचे वरिष्ठ फुडारी हे रॅलीचो भाग आसतले. हे भेटी खातीर व्हड प्रमाणांत सुरक्षा वेवस्था केल्या. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी गुंतवणूक, उत्पादन आनी संवसारीक बाजारपेठे खातीर भारत एक आकर्षक गंतव्य जावपाक लागला अशें सांगलें. एनएक्सटी शिखर सभेंत उलोवप करतना गोयल हांणी फाटल्या वर्सांनी भारतान केल्ले मुक्त वेपार कबलाती कशे तरेन नवे गुंतवणूक मार्ग उक्ते करतात, उत्पादन संदी वाढयतात आनी नवनिर्माणाच्या फुडारपणाखाला वाडीक कशी पोसवण दिता हाचेर भर दिलो. तशेंच पालन उणें करप आनी गुन्यांव मुक्त करप ह्या सारक्या उपायांतल्यान वेवसाय करपाक सोयी वाडोवपा खातीर सरकाराचे यत्न चालूच आसा हाचेर तांणी भर दिलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
संसदेत उलोवपाची आपले मत मांडपाची संद दिवची असे म्हणतात, मात संद दिले उपरांत चर्चा करिनासतना बोवाळ घालता असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हणला. प्रश्नोत्तरावरा उपरांत जो विशय मांडपाचो आसा तो संसद मांडूंक शकतात असे ओम बिर्ला हांणी मुखार सांगले. लोकशाय परंपरा तिगून दवरपा खातीर शिस्त सांबाळप आनी संसदेचो आदार करप ही सगळ्या वांगड्यांची सामूहिक जापसालदारकी आसा असे तांणी रेखांकित केले.
आप कहते हैं कि सदन में बोलने का अवसर दिया जाए, अपनी बात को रखने दिया जाए, और सदन में जो अवसर दिया जाता है उस समय आप बोलना नहीं चाहते, सदन को गतिरोध करना चाहते हैं, ये संसदीय मर्यादा है. अनुरूप प्रश्नकाल के बाद आपको कोई विषय उठाना है तो जो उठा सकते हैं.
मुखेल वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांका तांच्या पदावेल्यान काढपाचो प्रस्ताव मागून टीएमसी सहित विरोधी वांगड्यांनी संसदेच्या दोन्ही सभागरांनी नोटीस जारी केल्यात. सूत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण लोकसभा आणि राज्यसभेचे सचिवालय नोटीसाचे स्वरूप पळयतले. ताचेर प्रतिक्रिया दितना केंद्रीय मंत्री एस पी सिंग बाघेल हांणी टीएमसीत सादर केल्ल्या नोटीसांतल्यान घटनात्मक संस्थांचेर आणि लोकशायेचेर तांचो विश्वास ना असे दिसून येता असे सांगले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी महसूल सेवा अधिकाऱ्यांक राष्ट्राच्या अर्थिक बळग्याचे राखणदार असे वर्णन केला आणि देशभरात उदरगत कार्यावळी फकत करारांतल्यान मेळपी येणावळीक लागून शक्य आसात हाचेर भर दिला. काल नवी दिल्लीत तांकां भेट दिवपी भारतीय महसूल सेवा आयकराच्या 89व्या गटांतल्या अधिकारी प्रशिक्षकांक तांणी मार्गदर्शन केले. कर व्यवस्था पारदर्शक, निपक्षपाती आणि करदात्यां खातीर अनुकूल उरपाक जाय, त्याच बरोबर कर चोरपाचेर घटमूटपणान उपाय काढचो पडटलो हाचेर तांणी भर दिलो. आयआरएस अधिकाऱ्यांकडेन एक खाशेली कुशळटाय संच आसा जाका लागून 2047 मेरेन भारताच्या विकसित भारताच्या प्रवासान तांकां म्हत्वाची शक्त थारता असे राधाकृष्णन हांणी सांगले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आयज हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यार आसतले. आयज धर्मशाळा हांगा केंद्रीय हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या 10व्या दिक्षांत सुवाळ्याक ते हाजीर रावपाचे आसात. ते 12 विद्यार्थ्यांक भांगरा पदकां भेटयतले आनी 8 विद्यार्थ्यांक पदव्युत्तर पदवी भेटयतल्यो. दिक्षांत सुवाळ्या वेळार उपराष्ट्रपती विद्यापीठाच्या वट्ट 524 विद्यार्थ्यांक पदवी भेटयतले. राज्यपाल कविंदर गुप्ता, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आनी विरोधी पक्ष फुडारी जयराम ठाकूर हांचे वांगडा हेर मानेस्त हाजीर आसतले. तशेंच ह्या भेटी वेळार राधाकृष्णन झुजा स्मारकाक धर्मशाळार आर्गां ओंपतले. अस्तंत आशियातल्या सध्याच्या परिस्थितीत ऊर्जा आणि माल हांचे आडमेळी नासतना संक्रमण करपाचे महत्व भारतान इराणाक उक्तायला. अस्तंत आशियातल्या हालीच्या घडणुकेविषयी माहिती दितना विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी प्रधानमंत्र्यांनी इराणी अध्यक्ष मसूद पेजश्कियन हांचे कडेन संवाद साधलो आणि इराणा सयत या वाठारांतल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितायेचे भर दिलो असे सांगले. भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेशांत उष्णतायेची ल्हारां पातळपाचो अदमास उक्तायला. झारखंड आनी ओडिशांतू ह्या दिसांनी उष्णतायेच्या ल्हारांची परिस्थिती पातळटली अशें सांगलां. हवामान खात्यान केरळ, माहे, कोंकण आनी गोंयांत उष्ण आनी दमट हवामानाच्या परिस्थितीचो अदमास उक्तायला. बुद्धीबळान आंतरराष्ट्रीय मास्टर मयंक चक्रवर्ती हाणें स्विडनांतलो निमाणो नेम साध्य करून भारताचो 94वो ग्रँडमास्टर जाला. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आसामातल्या सिलचाराक भेट दिवन 23,550 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांची बुनयाद घालतले. घरमंत्री अमित शहा आयज पंजाबातल्या मोगा जिल्ह्यात रॅलीत उलोवप करतले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी गुंतवणूक, उत्पादन आणि संसारिक बाजारपेठे खातीर भारत एक आकर्षक गंतव्य जावपाक लागला असे सांगला. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आयज हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यार आसतले. आणि इथल्या ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटले. नमस्कार.